श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. मंडळी, चांगदेव पासष्टीची दुसरी सुंदर अशी ओवी आपली सुरू आहे कालपासून, आणि त्या ओवीमध्ये दोन सिद्धांत प्रतिपादित केलेले आहे. पहिला सिद्धांत की परमात्म्याचे दिसणे आणि लपणे हे एकाएकी होत नाही, हे कंटिन्युअस फंक्शन, हे सतत होत चालतं. तव तव, तेव्हा तेव्हा, जसे जसे, अशा पद्धतीचं हे आहे. आणि दुसरा मोठा सिद्धांत सांगितला होता की त्याचे प्रकट होणे आणि लपणे हे दोन्ही जे जाणवते ते अज्ञानामुळे जाणवते. आत्मज्ञान असेल तर हे दोन्ही जाणवणार नाही, कारण तो जसा आहे तसा आहेच, त्या क्षणी त्या स्थितीत तसाचा तसा तो ठेवलेला आहे. सुंदर ओवी, दुसरी ओवी. प्रकटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटना लपाला असे नखोम ताजो. या ओवीवरचं निरूपण सुरू आहे. काल आपण फार सुंदर ज्ञानेश्वरीच्या एक दोन ओव्या घेऊन त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. जे तूची तू सर्वायया, मा कोणा बोधू कोणा माया. जर तूच तू सर्व आहेस तर मग कोणाचा बोध आणि कोणाची माया, तर कोणाच्या संबंधाचे तुझे अज्ञान. असा जो तू स्वभावतः मोठा जादूगार आहे, ऐसिया आपे आप लागविया नमो तुझं, आणि हे जादूगारा तुला माझे नमन असो. वास्तविक तो जो परमात्मा असतो तो कुठे लपतही नाही आणि कुठे प्रकटही होत नाही, तो कुठे जातही नाही आणि कुठून येतही नाही. तो जिथे आहे तिथेच आहे, जसा आहे तसाच आहे, आणि सदा सर्व काळ असा भरून राहिलेला आहे. आणि त्याचे ज्ञान आपल्यामध्येच भरलेले असून ते आपल्याला दृष्टिगोचर होत नाही, दिसत नाही, आपण त्याला समजू शकत नाही, कारण ते आपले आपल्याला प्राप्तच होत नाही, कारण आपण स्वतःला देह म्हणून जगतो, स्वतःला देह समजून सर्वत्र वापरतो. मी माझी ऐसी आठवण ही विसरत नाही आपण. मी आणि माझे, मी आणि माझे, मी असा मी तसा, मी अमका मी तमका, माझा हा माझा तो, माझी प्रॉपर्टी माझी इस्टेट, याच्या पलीकडे आपल्याला काही दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला या विश्वाचाच आभास दिसतो. या गोष्टीपासून वेगळे होऊन जसे जसे आतमध्ये उतरू, आणि ते कशाने शक्य होईल, सतत निरंतर ध्यानाने, सतत निरंतर नामस्मरणाने, सतत निरंतर श्रद्धा दृढ करण्याने. हळूहळू हळूहळू संशय निरसेल, हळूहळू हळूहळू अहंकार काबूमध्ये येईल, आणि हळूहळू हळूहळू आत्म्याचा प्रकाश दिसू लागेल. मग निरंतर आपण ध्यानामध्ये राहायला लागू, आणि मेडिटेशनमध्ये जेव्हा असू तेव्हा या सर्व गोष्टींचा काही अर्थ नाही. आणि ती जी ॲब्सल्यूट स्टेट असेल, जिला अल्फा स्टेट आपण म्हणतो, जी ॲब्सल्यूट ट्रान्झिशन स्टेट असते, त्या अत्यंत ट्रान्झिशनच्या स्टेटच्या अवस्थेमध्ये आपल्याला काहीच उरत नाही. व्यक्त अव्यक्त हा सगळा पसारा दूर गेलेला असतो, आणि ती जी स्थिती आहे ती आपण आहोत. आत्मा म्हणून कोणी काही वस्तू नाही अशी ठेवलेली. चमकणारी वस्तू एक ठेवलेली आहे, हिऱ्यासारखी सोन्यासारखी, तिला आत्मा म्हणतात. मायबाप हो, विसरून जा असं काही नाही आहे. ते ऊर्जेचं एक स्वरूप आहे, एनर्जीचा एक फॉर्म आहे, ज्याला आपल्याला आपल्या जे ज्ञान आहे आत्ताचं त्या ज्ञानाने एक्सप्लेन करता येत नाही. त्याला फक्त अनुभव केला जाऊ शकतो. आणि अनुभव 13व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या माऊलींनी जेव्हा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग सांगितला होता, त्या क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या विचारानंतर त्यांनी सांगितलं होतं की ज्ञान ज्ञान जे आहे ते असं बोटाने दाखवण्यासारखं नाही आहे. बोटावणी दाखवण्याची वस्तू नाही आहे. ज्ञान किंवा ज्ञानी जो असेल त्याचे लक्षणं सांगता येतात, पण ती वस्तू अमकी आहे असं बोटाने दाखवताय. असं जर असतं तर क्युरिक्युलममध्ये अभ्यासक्रमामध्ये आणून आपण त्याला एखाद्या शाळेच्या पुस्तकामध्ये आणू शकलो असतो. पण तसं नाही आहे, ते फक्त अनुभव करण्याचं आहे. आणि ते 16 लक्षणं, अमानित्व अदंबित्व जे होते ते 16 लक्षणं माऊलींनी इतके सुंदर पद्धतीने ते निरूपण होतं 13 अध्यायामध्ये, ते 16 लक्षणं सांगितले ज्ञान्यांचे. आणि जो ज्ञानी असतो, ज्यांनी आत्म्याला अनुभव केलेला असते, बरं का, आत्म्याला पाहिलं असते नाही, आत्म्याला अनुभव केलं असते, आत्मभू आत्मानुभव झालेला असतो किंवा त्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो, तो ही लक्षणं समजू शकतो. आपण तर ऑब्झर्वच करत नाही, दुसऱ्यांमध्ये काय चांगलं आहे हे पाहण्याची आपली दृष्टीच नाही आहे. आपण फक्त दुसऱ्यांमध्ये दोषच पाहतो राजेओ. आपण दुसऱ्यांमध्ये कधी चांगलंपणा पाहतो का? आपण फक्त दोष पाहत असतो म्हणून आपल्याला हे समजू शकत नाही. ते आपले असून परके होते. याचे कारण माऊली फार सुंदर पद्धतीने सांगतात 14 अध्यायामध्ये. एरवी ज्ञान हे आपुले परी पर ऐसे झाले, जे आवडोनी घेतले भव स्वर्गादिक. एरवी आत्मज्ञान हे काही बाहेरून यायचं आहे का? हे तर आपले स्वरूपच आहे. परंतु संसार, मृत्यूलोक आणि स्वर्गलोक हे सर्व तीन प्रकारचे लोक ज्ञान आवडीने आपले म्हणून घेतल्याने आपले स्वतःचे आत्मज्ञान हे परके झाले आणि बाकीचे ज्ञान हे आपले झाले. ज्ञान, विज्ञान, अज्ञान हे सगळे आपले झाले, पण जे आत्मज्ञान ते परकं झालं. सांगदेव महाराजांची अवस्था अशीच झालेली असते कदाचित, कारण त्यांनी सर्व कला हस्तगत केल्या होत्या, पण आत्मज्ञान त्यांना नव्हते, त्यांना आत्मसाक्षात्कार झाला नव्हता. बाकी आउट ऑफ द बॉडी एक्सपिरियन्स, प्राणाला बाहेर काढणे, अंतराळात लावणे हे सगळं त्यांना माहिती होतं. हठयोग हा सगळं यायचा त्यांना, तंत्रविद्या, हठयोग हे सगळं यायचं. तर हे ज्ञानाने देव असलेल्या ज्ञानदेवांनी ओळखले. चांगदेव महाराज इतर सर्व बाबतीत सुज्ञ जरी होते तरी त्याने आपल्या योगाने समाधीचा अनुभव घेतलेला होता. हे सगळं होतं, पण योगाने प्राप्त होणाऱ्या अष्टमहासिद्धी ह्यासुद्धा त्यांनी प्राप्त करून घेतल्या होत्या. आणि अनेक प्रकार चमत्कार करायचे, पाण्यावर चालणे, हवेत उडणे, सर्व प्रकारचे चमत्कार करायचे. आणि म्हणून त्यांनी मोठा शिष्य समुदाय आणि लोकसंग्रह एकत्र केला होता. परंतु आत्मज्ञान नसल्यामुळे ते त्यांना परके झाले होते, कारण बाकी सगळं त्यांच्यात होतं, फक्त आत्मज्ञान नव्हतं. आणि अशावेळी ज्ञानदेवांसारखे आत्मज्ञानी सद्गुरू त्यांना लाभले आणि त्यांनी या 65 माध्यमाने, उपदेशाने त्यांना आत्मज्ञान देण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा ते येऊ शकत नव्हते. म्हणून त्या मुक्ताईनी यांच्या डोक्यावर हात केला, शक्तिपात केला आणि यांना एनलाइटनमेंट, आपण इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतो आपण, त्या एनलाइटनमेंट झाल्यानंतर त्यांना या शब्दांमध्ये काय लपलेलं आहे हे कळू लागतं. या 65 एकाएका ओवीमध्ये काय लपलेलं आहे, कोणतं ज्ञान लपलेलं आहे हे तेव्हा त्यांना समजू लागलं. तुकाराम महाराज म्हणतात ना, आपणा सारीखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरू कसे असतात, ते आपणा सारखे करीती तात्काळ, अत्यंत सोपी भाषा तुकोबांची, तत्काळ ते आपल्यासारखे करतात. मुक्ताईनी डोक्यावर हात ठेवला रे ठेवला की ते एनलाइटनमेंटचं इग्निशन झालं, लगेच चिंगारी लागली, भडका उठला. आपणा सारीखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. ज्ञानदेव महाराजांनी चांगदेव महाराजांना अत्यंत प्रेमाने जवळ करून सांगितले की तू वटेश्वर आहेस, तू योगी आहेस, तू भक्त आहेस, तू माझ्यासारखा आणि माझा सखाच आहेस. सखया असे त्याला एके ठिकाणी पुढे येईल एका ओळीमध्ये, सखया तू सुद्धा संबोधलेले आहे त्यांना, मित्रसुद्धा मानलाय माऊलींनी त्यांना. तर सद्गुरूंना सत्शिष्य लाभणे हा समसमा संयोग आहे. सद्गुरू तर आत्मज्ञानी असतातच, पण शिष्य जर ते आत्मज्ञान घेण्यास पात्र नसेल तर तो चांगदेव महाराजासारखा कोराचा कोराच राहून जातो. म्हणून आपलीही पात्रता लागते. चांगदेव 65 ऐकण्यासाठी, ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी आपलीसुद्धा पात्रता लागते. म्हणून स्वतःला जितकं प्युरिफाय करता येईल, जितकं पवित्र करता येईल, ते पवित्र करून दररोज हे ऐका. हे गोड अमृत आहे, हे अजून आपल्याजवळ वेळ नाही आहे, वेळ मिळणार नाही आहे. खरं तर ज्ञानेश्वरीचं वाचन सुरू करण्याचं वय ते आहे ज्या वयामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. माऊली ज्ञानेश्वरांनी 14 वर्ष वयात लिहिली, मग 14व्या वर्षापासून याची सुरुवात व्हायला पाहिजे. आपल्यापैकी किती लोक असतील ज्यांनी 14व्या वर्षापासून सुरुवात केली असेल. म्हणून आपला फारच उशीर झाला आहे ऑलरेडी. म्हणून आता किती पवित्र अंतकरणाने आणि किती सुंदर अनुकरणाने हे आत्मसात करता येईल त्याच्यावरती आपलं सगळं पुढचं भवितव्य निर्भर करतं, येणाऱ्या पिढींचं भवितव्य निर्भर करतं. तरुण मुलामुलींनी स्पेशली हे ऐका, हे अमृत आहे. हे ऐका, हे आत्मसात करा, याप्रमाणे अनुकरण करा, तुमच्या पोटी संत जन्माला येतील. संत म्हणजे हे सगळं वैराग्य घेऊन संसार सोडून जाणारे नाही, असे लोक संत म्हणजे ज्यांच्यामुळे या समाजाचं प्रबोधन होईल, या समाजाला नवी दिशा दिसेल. ते शास्त्रज्ञ असू शकतात, ते डॉक्टर असू शकतात, ते मोठे पॉलिटिशियन्स असू शकतात, आणि ते चांगले खेळाडू असू शकतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाणारे लीडर्स ज्यापासून तयार होतील. चांगदेव केवळ आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये कोरे होते, अन्य बाबतीमध्ये ते उत्तम शिष्य होते. आपण तर कशातच नाही. त्यांना आपल्या अवस्थेची जाणीव होताच ते चांगदेव तत्काळ अहंकार टाकून शरणागत झाले. बरं का, सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी टाकली, सगळा अहंकार मागे टाकला. एवढी चिमुकली मुक्ताई तिच्या पाया पडलीत, तिला आपला गुरुस्वीकार केला. ज्ञानदेवांनी चांगदेवाचे अज्ञानाचे आवरण दूर केले. सद्गुरूंचे हेच मुख्य कार्य असते आणि त्याच्यासाठी शिष्यसुद्धा त्याच योग्यतेचा असायला लागतो. शिष्याची योग्यता कमी नको. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, देवा ऐसा शिष्य देई ब्रह्मज्ञानी निपुण पाई. देवा असा शिष्य दे ब्रह्मज्ञानी निपुण पाई, जो का भावाचा आगळा भक्ती प्रेमाचा पुतळा. भावाचा आगळा, वेगळ्या प्रकारचा भाव त्याच्यात असावा, प्युअर प्युरिफाईड. त्याचे सेंटिमेंट्स, त्याचे इमोशन्स, त्याचा भाव, त्याची श्रद्धा ही सात्विक असावी आणि तो भक्तिप्रेमाचा पुतळा असावा. ऐशा युक्ती ज्याला बाणे तेथे वैराग्याचे ठाणे. ज्याच्यामध्ये असा भाव असेल, ज्याच्यामध्ये अशी भक्ती असेल, ज्याच्या ठाई असे प्रेम असेल, तेथे वैराग्याचे ठाणे. त्याचे ठिकाणी वैराग्य ठासून भरले आहे आणि तेच वैराग्याचं घर आहे. ऐसा जाला हो शरीरी तुका तया लिंब लोण करी. या शरीरामध्ये जो असा झाला तुका त्याला लिंब लोण करी. लिंब लोण करण्या इतका आदर्श शिष्य ज्ञानदेवांना चांगदेवाच्या रूपाने लाभला आणि त्यांनी त्याचे अज्ञान आवरण दूर केले. मावळवीत विश्वाभासू शेवटल्या अध्यायामध्ये ओवी ज्ञानेश्वरीच्या प्रकटला चंदांशू. विश्वावर भासणारा आभास मावळून त्या ठिकाणी त्या परमात्म्याचे चैतन्य सर्वत्र कसे व्याप्त आहे हे ज्ञानदेवांनी चांगदेवांना दाखवून दिले. आणि विश्वाचे नामरूप हे केवळ वाचास्मरण आहे. एक छांदोग्य उपनिषद असतो, त्याच्यामध्ये एक फार सुंदर संस्कृत श्लोक असतो. यथा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्वं मृन्मयं विज्ञानं स्यात् वाचारंभणं विकारो नाम ध्येयं मृत्तिकेतेव सत्यम. छांदोग्य उपनिषद म्हणतात, त्याच्यामध्ये मातीचा गोळा यथा योग्य एकेन मृत्पिंडेन, मातीचा एक गोळा घेतला की त्या एका गोळ्यापासून गाडगे, मडकी, रांजण किंवा नान, सांद हे सगळ्या प्रकारचे वेगवेगळे मातीचे भांडे तयार होतात. त्या माती, हे सर्व त्या मातीचीच आहे हे कळते. त्याला गाडगे, मटके असे वेगवेगळे म्हटले जाते आणि ते व्यवहारासाठी माती मृत्तिका हीच सत्य असून बाकी सगळं काय आहे नुसतं वाचेचा रंभण आहे. वाचा रंभणम विकारो नाम, बाकी नुसती बडबड आहे, वेगवेगळे नाव ठेवणे. बाकी ओरिजिनली आहे तशी ती मातीच आहे. तसा जगताचा आभास मावळणे म्हणजे जो जगत रूप परमात्मा आहे तो जगताच्या अंगाने कसा नटून राहिला आहे हे पाहणे हाच बोध होतो. परमात्मा प्रकट झाला की विश्व मावळते, म्हणजे विश्व दिसत नाही. आणि परमात्मा दिसत नाही म्हणजे परमात्मा लपला असं आपण म्हणतो, आणि परमात्मा लपला म्हणजे विश्व दिसते. आपल्या दृष्टीने आपण म्हणतो की आज परमात्मा प्रकट झाला, मी धन्य झालो, पण परमात्मा अखंड आहे तसाच आहे. बरेचदा बऱ्याच निरूपणामध्ये किंवा बऱ्याच कार्यक्रमामध्ये आपण जातो, एक वक्ता असतो, तो भाषण देतो आणि पूर्ण हॉल जिथे कितीतरी लोक बसले असतील तो अगदी स्तब्ध राहतो, शांत, पिन ड्रॉप सायलेन्स, डोळ्याची पापडीसुद्धा लवत नाही. आणि असं केव्हा होते, जेव्हा तो बोलणारा त्याच्यातून जेव्हा परमात्म्याचं चैतन्य वाहू लागते, तर त्या चैतन्याची वर्षा झाल्यानंतर लगेच माणसं शांत होतात, स्थिर होतात. एक माणूसही इकडचा तिकडे हालत नाही, डोळ्याची पापणीसुद्धा लवत नाही, एखादा शब्द मिस होऊ नये असं वाटते. प्रत्येक शब्द आपल्या कानावर पडावा, कानातून आपल्या हृदयापर्यंत जावा, हृदयामध्ये स्थिर व्हावा अशी इच्छा असते. ज्ञानेश्वरीसारख्या निरूपणामध्ये तुम्ही स्वतः अनुभव केला असेल. तर तो परमात्मा जो असतो तो जसा आहे तसा अखंडच असतो. आणि आपण म्हणतो अरे बापरे इथे जणू काही परमात्माच आला, यांनी काय भाषण केलं, जणू काही परमात्माच प्रकट केला. शंकर वामन दांडेकर, मामा दांडेकर जेव्हा ज्ञानेश्वरीवर बोलायचे, लाखो लोक, हजारो लोक स्तब्ध असायचे. त्या काळात इतके सुंदर ऑडिओ सिस्टम्स नव्हते, त्या काळामध्ये इतक्या सुंदर सोयी नव्हत्या. ओपन हॉल्स असायचे, वारा यायचा, बाहेरून जाणाऱ्या मोटारींचे हॉर्न वाजायचे, तरीसुद्धा त्या काळचे जे लाऊडस्पीकर असतील त्याच्यावरून लोकांची इच्छा अशी आहे की मामा दांडेकरांचा एक शब्दही वाया जाऊ नये. साखरे महाराज ज्ञानेश्वरीवर बोलायचे, सगळेजण जणू काही ते मणी पडत आहे, ते सुंदर मणी वेचण्यासाठी सगळेजण तयार असायचे, एक शब्दही वाया गेला नाही पाहिजे असं सगळ्यांना वाटायचं. असाच तो परमात्मा प्रकट व्हायचा, मी आणि लोक धन्य व्हायचे. आणि आपल्या दृष्टीने आपण म्हणतो की आज परमात्मा प्रकट झाला, मी धन्य झालो, पण परमात्मा हा अखंडच असतो. नव्या अध्यायामध्ये, नववा अध्याय हा फार महत्त्वाचा अध्याय असतो ज्ञानेश्वरीचा. माऊलींनी संजीवन समाधी घ्यायच्या आधी जे केलं होतं त्याच्यामध्ये महत्त्वाचं काम हे केलं होतं की त्यांनी नववा अध्याय आपण लिहिलेला स्वतःच वाचला होता. आणि त्यातली ही सुंदर ओवी, एरवी मी तरी कैसा मुखा प्रती भानुका जैसा कहीं दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोहे. माझे दर्शन केव्हा आहे आणि केव्हा नाही, एरवी मी तरी कैसा, माझे दर्शन केव्हा आहे केव्हा नाही असे नाही, मी तर सदैव तुमच्या समोरच आहे. मी एरवी मी तरी कैसा मुखा प्रती भानू जैसा, आपल्या डोळ्यासमोर जसा सूर्य असतो तसा मी तुमच्या समोरच आहे, तुमच्या मुखासमोरच सूर्याप्रमाणे मी प्रकाशमान आहे. अज्ञानाच्या आवरणाने केव्हा लपणे आणि केव्हा प्रकटणे होते, कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नव्हे. अज्ञानामुळे केव्हा दिसेल आणि केव्हा लपेल ते अज्ञानाचे आवरण कायमचे निघून गेले, म्हणजे मी परमात्मा हा अखंड दंडायमान जसा आहे तसाच आहे. अशी ही परमात्म्याची, परमात्म्याचं एक्झिस्टन्स जे आपल्याला कळत नाही, परमात्म्याचं अस्तित्व आपल्याला दिसत नाही, आपल्याला वाटतं की देव कुठे आहे, आणि देव हा ठाई ठाई सर्वांमध्ये भरलेला आहे. ही उगीचच आपण जातो देवळांमध्ये, इकडे तिकडे तीर्थाला जातो, देव बाहेर नाहीच आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुकडोजी महाराजांचं सुंदर भजन होतं ना, मनात जर भाव नसेल तर देव कसा काय दिसणार. आणि देव हा माणूस नाहीच, दोन पाय दोन हात किंवा चार पाय एक फूट शेपूट यातला प्रकारच नाही देव. म्हणजे देव हा या शरीरासारखा नाहीच. तुम्हाला अजब वाटत असेल गोष्ट, पण ही सत्य आहे. देवाला आपल्यासारखा आकार रूप अशा पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करतो आपण. सगुण निर्गुण हा भाग जाऊ द्या, पण देव देवाला कुठला आकार प्रकार हा देताच येत नाही. देव हे तर शुद्ध चैतन्य आहे, म्हणून मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव काही बाजारचा भाजीपाला आहे का? कधीही गेले चपला काढल्या पटकन डोकं टेकवलं देवाला नमस्कार केला आणि कामाला निघाले. किंवा देवा माझी परीक्षा आहे मला आशीर्वाद दे, गेले आणि डोकं टेकवलं आणि गेले पेपर लिहायला. अशाने देव पावणार. अशी ही सुंदर ओवी ज्याच्यामध्ये दोन प्रिन्सिपल्स, दोन सिद्धांत माऊलीने मांडलेत. पहिला की त्याचे प्रकट होणे आणि लपणे या दोन गोष्टी ज्या भासतात त्या कंटिन्युअस होतात, त्या काही स्विच ऑन अँड ऑफ केल्यासारख्या नाही आहे. आता थोडा वेळ प्रकट झाला, थोड्या वेळात लपला असं नाही आहे. हे आपल्या स्थितीवर आहे. आपला अहंकार जसा जसा कमी होतो, आपला देहभाव जसा जसा कमी होतो, तसा तसा परमात्मा प्रकट होत जातो. पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत लगेच त्याचं खंडन करतात. ते म्हणतात की देवाचे प्रकटणे आणि लपणे या दोन्ही गोष्टी खोट्या आहेत. देव आहे तसाच आहे, तो परमात्मा ज्या क्षणी जिथे जसा आहे तसाच आहे, सर्वत्र आहे आणि निरंतर आहे. तो एका क्षणासाठी आला आणि नंतर निघून गेला असा प्रकार नाही. हे दोन महत्त्वाचे सिद्धांत या ओवीच्या मार्फत आपण आज इथे घेतलेले, ती ओवी घेऊन आपण आजचा भाग समाप्त करू. प्रकटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रकटना लपाला असे न खोमताजो. अशी ही सुंदर चांगदेव पाषष्ठीतली दुसरी ओवी आज आपण इथे घेतली आणि आज या दुसऱ्या ओवीला इथे संपूर्ण केल्यानंतर उद्या तिसऱ्या ओवीची सुरुवात आपण करणार आहोत. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.